आकाशवाणी मुंबई गजेंद्र देवडा प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तंत्रज्ञान हे मानव केंद्रित जागतिक आणि मुक्त स्रोतावर आधारित असायला हवं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत प्रतिपादन. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई सेवानिवृत्त. न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश म्हणून उद्या पदभार स्वीकारणार. माहे युद्धनौका उद्या मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार. महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ अंतिम फेरीत दाखल. आणि दृष्टीहीन महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद. दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेचा आज समारोप झाला. या परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी समन्यायी भविष्य, अत्यावश्यक खनिजे, योग्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला संबोधित केलं. तंत्रज्ञान हे मानव केंद्रित जागतिक आणि मुक्त स्रोतांवर आधारित असायला हवं असं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. तंत्रज्ञानाच्या प्रचाराच्या पद्धतीत बदल करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. शाश्वत विकास, विश्वासार्ह व्यापार, निष्पक्ष वित्त पुरवठा आणि सर्वांना समृद्ध करणारी प्रगती आवश्यक आहे असं मोदी यावेळी म्हणाले. आज शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी जपानच्या प्रधानमंत्री सनई टाकायची, कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. आज संध्याकाळी ते मायदेशासाठी रवाना होत. भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका अर्थात इप्सा हा त्रिपक्षीय मंच केवळ 3 देशांचा गट नसून 3 खंड, 3 मोठ्या लोकशाही आणि 3 मोठ्या अर्थव्यवस्थांना जोडणारं व्यासपीठ आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. जोहान्सबर्ग इथं इप्साच्या बैठकीत ते बोलत होते. हे 3 देश एकमेकांच्या विकासाला पूरक ठरतील आणि शाश्वत विकासाचं उदाहरण निर्माण करतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. दक्षिण आफ्रिकेत G20 नेत्यांची शिखर परिषद होत असतानाच ही बैठक होणं आणि मागच्या 3 शिखर परिषदांचं यजमानपद इप्साच्या सदस्य देशांनी भूषवणं ही बाब औचित्यपूर्ण आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. सुरक्षा परिषदेत सुधारणा करणं हे अत्यावश्यक असल्याचं त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. विकासात तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची असल्याचं सांगत इप्सा डिजिटल नवोन्मेष आघाडीचा प्रस्ताव प्रधानमंत्र्यांनी ठेवला. या बैठकीचं अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी भूषवलं. प्रधानमंत्री मोदी यांच्यासह ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इन्सियो लुला दी सिल्वा हेही या बैठकीत उपस्थित होते. त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांची भेट घेतली. G20 शिखर परिषद यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी रामाफोसा यांचं अभिनंदन केलं. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि ग्लोबल साऊथ देशांचं जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी एकत्र काम करण्याबाबत सहमती दर्शवली. देशाचे विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त झाले. न्यायमूर्ती सूर्यकांत उद्या देशाचे 53 सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या सूर्यकांत यांना पदाची शपथ देतील. न्यायमूर्ती सूर्यकांत पुढचे 15 महिने देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील आणि वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यावर 9 फेब्रुवारी 2027 ते निवृत्त होतील. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम 370 रद्द करणं तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरण, बिहारमधील मतदार याद्याचे विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भातील प्रकरणाच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनसह सर्व बार असोसिएशनमधील महिलांना 1/3 आरक्षण देण्यातही त्यांनी योगदान दिलं होतं. माहे ही युद्धनौका उद्या मुंबई इथं नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. माहे या श्रेणीतली ही पहिली पाणबुडी विरोधी उथळ पाण्यातली युद्धनौका कोचीच्या जहाजबांधणी गोदीत तयार झाली असून यात 80% जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची आहे. मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून हिचं नाव ठेवण्यात आलं आहे. या युद्धनौकेचं प्रतीक असलेली उरुमी ही तलवार कलरीयपट्टू या युद्धकलेचा महत्वाचा भाग आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रचारानं जोर धरला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज वसमत भोकर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचारसभा घेतल्या. लोक काँग्रेसने 75 वर्षात काय दिले असा प्रश्न विचारतात काँग्रेसनं रोजगार, शिक्षणासह असंख्य काम केली असं त्यांनी सांगितलं. काँग्रेसच्या कामांचा हिशोब करायला गेल्यावर कागद संपतो, मात्र भाजपाच्या कामाचा हिशोब केला तर त्यांनी राज्याला खोटारडेपणा दिला, अशी टीका त्यांनी केली. भाजपा हा पक्ष फोडणारी टोळी बनली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इराणला नमवून भारत अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इराणचा 33-21 अशा गुणफरकाने पराभव केला. भारताकडून पूजा संजू आणि सोनाली शिंगटे यांनी दिमागदार चढाया करून गुण मिळवले, तर साक्षी आणि रितू नेगी यांनी पकड करून इराणच्या खेळाडूंना गुण मिळवण्यापासून रोखलं. उपांत्य फेरीचा दुसरा सामना चीनी तैपई आणि बांगलादेश यांच्यात होत असून यातल्या विजेत्या संघाबरोबर अंतिम फेरीत भारताची गाठ पडेल. भारतानं आज श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या पहिल्या दृष्टीहीन महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. भारतानं नेपाळचा 7 खेळाडू राखून पराभव केला आणि विश्वजेतेपदाला गवसणी घातली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं केवळ 30 धावात नेपाळच्या आघाडीच्या 3 खेळाडूंना बाद केलं. बिमला राय आणि सरिता घिमिरे यांच्या 65 धावांच्या भागीदारीनं नेपाळचा डाव सावरला. त्यामुळे नेपाळला निर्धारित 20 षटकात 5 खेळाडू गमावून 114 धावा करता आल्या. नेपाळनं विजयासाठी दिलेल्या 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानंही आपल्या सलामीवीर 33 धावातच गमावल्या. त्यानंतर फुलासेरेन आणि करुणा यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताला विजयाच्या समीप नेलं. अखेर 13 षटकाच्या पहिल्या चेंडूवर फुलासेरेन हिनं विजयी चौकार मारून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर पहिल्या डावात भारत अजूनही 480 धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी आज दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या डावात 489 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या अखेरच्या 4 गड्यांनी आज धावसंख्येत 252 धावांची भर घातली. सेनुरान मुथुसामी यानं 109 धावांची शतकी खेळी केली, तर मार्को यांसनचं शतक थोडक्यात हुकलं, त्यानं 93 धावा केल्या. भारताच्या वतीनं कुलदीप यादव यानं सर्वाधिक 4, तर बुमराह, सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सलग दुसऱ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबावा लागला, तेव्हा भारतानं आपल्या पहिल्या डावात बिनबाद 9 धावा केल्या होत्या. भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यानं ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यानं अंतिम फेरीत जपानच्या युशी तानाका याच्यावर 21-15, 21-11 अशी सहज मात केली आणि अजिंक्यपद पटकावलं. महाराष्ट्रातल्या मंत्रालयातले स्वीय सचिव आनंद गर्जे यांची पत्नी गौरी पालवे यांनी काल संध्याकाळी मुंबईतल्या आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. आनंद गर्जे हे पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे याचे स्वीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. नागपूरमध्ये आज आदिवासी गोवारी समाजानं शहीद दिन पाळला. 23 नोव्हेंबर 1994 हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आंदोलन करत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या गोवारी या आदिवासी समाजातील 114 जणांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तंत्रज्ञान हे मानव केंद्रित, जागतिक आणि मुक्त स्रोतावर आधारित असायला हवं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत प्रतिपादन. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई सेवानिवृत्त. न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश म्हणून उद्या पदभार स्वीकारणार. माहे युद्धनौका उद्या मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार. महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ अंतिम फेरीत दाखल. आणि दृष्टीहीन महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.